नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राकडे जगातले गुंतवणूकदार आकर्षित होत असल्याची पंतप्रधानांची माहिती. स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या इन्फिनिटी कॅम्पसचं उद्घाटन. दिव्यांगांवरील अपमानजनक आणि व्यंगात्मक भाष्य टाळण्यासाठी कडक कायदा बनवण्यासंबंधी विचार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. लखपती दीदी उपक्रमाला मोठी गती देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये निधी देण्यावरून चढाओढ. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आरोप. आणि धाराशिव जिल्ह्यात 2 बालविवाह रोखण्यात चाइल्ड हेल्पलाईनच्या पथकाला यश. आता सविस्तर बातम्या. भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात सरकारनं अनेक सुधारणा केल्या असून जगातले गुंतवणूकदार याकडे आकर्षित होत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या इन्फिनिटी कॅम्पसचं उद्घाटन आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केल्यानंतर ते बोलत होते. अंतराळ संशोधन क्षेत्र खासगी नवोन्मेषासाठी खुलं करण्यात आल्यामुळे स्टार्टअप आणि उद्योगांना देशाच्या वैज्ञानिक परिसंस्थेत काम करणं सुलभ झालं. येणाऱ्या काळात जागतिक अंतराळ क्षेत्र अर्थव्यवस्था झपाट्यानं वाढणार असून देशातल्या युवा वर्गाच्या रोजगार संधी कैकपटीनं वाढणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राच्या भवितव्याला 300 जास्त स्टार्टअप्स आकार देत आहेत. स्कायरूट इन्फिनिटी कॅम्पस हे देशाच्या नवा विचार, नवोन्मेष आणि युवा शक्तीचं प्रतीक आहे असं ते म्हणाले.
स्कायरूट का इन्फिनिटी कॅम्पस भारत की नई सोच, इनोवेशन और सबसे बड़ी बात यूथ पावर का प्रतिबिंब है. हमारी युवा शक्ति की इनोवेशन, रिस्क टेकिंग एबिलिटी और एंटरप्रेन्योरशिप आज नई बुलंदी छू रही है. आने वाले समय में भारत ग्लोबल सैटेलाइट लॉन्च इकोसिस्टम में एक लीडर बनकर उभरेगा.
इस्रोनं भारताच्या अंतराळ क्षेत्राला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं असून विश्वासार्हता, क्षमता आणि मूल्य यांच्या जोरावर भारतानं जागतिक अंतराळ संशोधन क्षेत्रात नवी ओळख निर्माण केली आहे असं पंतप्रधान म्हणाले. दिव्यांगांवरील अपमानजनक आणि व्यंगात्मक भाष्य टाळण्यासाठी कडक कायदा बनवण्यासंबंधी विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीवरील कार्यक्रमादरम्यान दिव्यांगांवर व्यंगात्मक वक्तव्य केल्याप्रकरणी SMA क्युअर फाउंडेशन दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. दिव्यांग किंवा अनुवांशिक विकारांमुळे ग्रस्त व्यक्तींचा उपहास करणारी वक्तव्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अधिनियमांच्या अधीन आणत गुन्हा म्हणून गृहीत धरण्यासाठी एक कायदा करावा असं न्यायालयानं सुचवलं. आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्यात लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या. उदगीर इथं झालेल्या सभेत त्यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारनं सुरू केलेल्या लखपती दीदी उपक्रमाला मोठी गती देण्याची घोषणा केली. यावर्षी 50 लाख महिलांना तर पुढील काळात तब्बल 1 कोटी दीदींना लखपती बनवण्याचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजना सुरू राहणार असून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी आश्वासनं देत त्यांनी उदगीर जिल्हा निर्मितीचेही संकेत दिले. त्यानंतर हिंगोली इथंही फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली. हिंगोली शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये निधी देण्यावरून चढाओढ लागली आहे असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. ते आज बारामती इथं वार्ताहरांशी बोलत होते. हल्ली कामावर मतं मागितली जात नाहीत तर पैसे देऊन निधी देऊ अशी आश्वासनं दिली जातात ही चांगली गोष्ट नाही. अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हाच दृष्टिकोन असेल तर त्यावर भाष्य न केलेलं बरं असं पवार म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठिकठिकाणी गट झाले असून या निवडणुकीत एकवाक्यता नाही असं ते म्हणाले. राज्य सरकारनं कर्ज वसुलीला 1 वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी ठरेल, मात्र शेतकऱ्यांचं झालेलं आर्थिक नुकसान पाहता त्यातली काही रक्कम सरकारनं द्यायला हवी होती असं मतही पवार यांनी व्यक्त केलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यात भूजल व्यवस्थापन आणि आर्टिफिशियल रिचार्ज या विषयावर मागील काही दिवसांपासून काम सुरू आहे. या विषयावर जनजागृती करण्यासाठी आज धाराशिव इथल्या कृषी महाविद्यालयात शेतकरी, कृषी विभागाचे विद्यार्थी, कृषी विषयक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. धाराशिव जिल्ह्यात असलेल्या 41 पाणलोट क्षेत्रांपैकी 3 पाणलोट क्षेत्र जोखीम आणि अतिजोखीम या प्रकारात मोडतात, त्यावर काम करण्याची गरज जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. सातारा जिल्ह्यात किल्ले प्रतापगडावर आज शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. आज सकाळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते आई भवानी मातेची महापूजा करण्यात आली. ध्वजारोहण करून शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. परभणी जिल्ह्यात गंगाखेड शहरातल्या एका नवदाम्पत्यानं मतदार जनजागृती उपक्रमात सहभागी होत लोकशाही प्रक्रियेबद्दलची जाणीवपूर्वक बांधिलकी अधोरेखित केली. अफवा टाळा, प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि मतदान जरूर करा असा थेट संदेश त्यांनी नागरिकांना दिला. त्यांच्या या सहभागामुळे तरुण मतदारांमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बाल विवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात 2 बाल विवाह रोखण्यात चाइल्ड हेल्पलाईनच्या पथकाला यश आलं. धाराशिव इथल्या भीमनगर आणि तुळजापूर तालुक्यातल्या पिंपळे इथे हे बाल विवाह रोखण्यात आले असून मुलींच्या पालकांचं समुपदेशन करण्यात आलं. नागरिकांनी जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नांदेड इथले कवी आणि गझलकार बापू दासरी यांची हेमलकसा इथे होणाऱ्या 5व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 13 आणि 14 डिसेंबरला होणाऱ्या या साहित्य संमेलनाचं उद्घाटन समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष सरोज अंदनकर यांनी ही माहिती दिली. धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी आजपासून धुळ्यात विशेष वीरांगना प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. यात सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयातल्या 10,000 अधिक विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. राज्यभरात नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातले या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचं आवाहन अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केलं आहे. स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात शिरूर कासार तालुक्यातल्या मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या 13,89,00,000 रुपयाच्या बांधकाम अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आमदार सुरेश धस यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांसाठी ई केवायसी करण्याची मुदत येत्या 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ मंगल पांचाळ यांनी ही माहिती दिली. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातल्या 5 लाखांहून अधिक ग्राहकांकडे थकीत असलेल्या 300 कोटी रुपयांच्या वीज बिल वसुलीसाठी महावितरणनं धडक मोहीम सुरू केली आहे. नोव्हेंबर महिन्यात जवळपास 7,000 थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ग्राहकांनी चालू देयकासह थकबाकी भरून सहकार्य करावं आणि वीज पुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी असं आवाहन महावितरणनं नागरिकांना केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राकडे जगातले गुंतवणूकदार आकर्षित होत असल्याची पंतप्रधानांची माहिती. स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या इन्फिनिटी कॅम्पसचं उद्घाटन. दिव्यांगांवरील अपमानजनक आणि व्यंगात्मक भाष्य टाळण्यासाठी कडक कायदा बनवण्यासंबंधी विचार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. लखपती दीदी उपक्रमाला मोठी गती देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये निधी देण्यावरून चढाओढ, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आरोप. आणि धाराशिव जिल्ह्यात 2 बाल विवाह रोखण्यात चाइल्ड हेल्पलाईनच्या पथकाला यश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं या नंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.